सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:27 ची वेळ मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. थॉट ऑफ द डे आणि सुटी आज फार सुटीचे वेध लागलेले दिसून येत आहेत. असो काय असतं जी मंडळी रेग्युलर कामांमध्ये अडकलेली असतात त्यांना सुट्टी प्रचंड प्रिय असते आणि सुट्टी कशी घालवायची याचा आपापला एक व्ह्यू असतो, आपापले विजन्स वेगवेगळे असतात. पण सत्कारणी दिवस तेव्हाच लागतो सुट्टीचा जेव्हा आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळतो. त्यामुळे रोजच असा प्रयत्न आपण केला की बाबा रे माझ्यामुळे कोणाला तरी तो आनंद मिळेल तर आपला रोजचाच दिवस सुट्टीसारखा होऊ शकतो. इसीलिए अगर हर दिन हॉलिडे एन्जॉय करना है विद वर्क तो किसी को खुश करो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर तुम्हाला खुश करण्यासाठी बाजीराव मस्तानी मधला ट्रॅक दिवानी मस्तानी कडक गाणं एन्जॉय बजाते राहो.